आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आज राज्यभरात दहीहंडीचा थरार. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत संपन्न. विविध भागधारकांनी सूचना देण्याचं आवाहन. महाराष्ट्राला 15व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार 401 कोटींचं थकीत अनुदान जारी झाल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित. विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नानंतर कारवाई. आणि नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण अनंतात विलीन. सर्वपक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली. श्रीकृष्णाच्या जन्मसोहळा म्हणजेच गोकुळाष्टमी काल सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरी झाली. राज्यात आज दहीकाल्याचा सण उत्साहात साजरा होत असून विशेषतः मुंबई ठाण्यात ठिकठिकाणी गोविंदांचा थरार रंगत आहे. नागपुरात देखील अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीनं काल जन्माष्टमीलाच दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात नागपूरसह भंडारा गोंदिया इथूनही गोविंदा पथकं सहभागी झाली होती. शहरात सर्वात उंच अशा 6 ते 7 थर रचून दहीहंडी फोडण्याची परंपरा इतवाऱ्यातील नवयुवक मंडळानं कायम राखली आहे. हा थरार आज अनुभवायला मिळणार आहे. जयप्रकाश नगर स्थित गुरुमंदिर इथं काल बाळगोपाळांसाठी दहीहंडी नृत्यनाटिका आणि गायनवादनाचा कार्यक्रम आयोजित आला होता. त्याचप्रमाणे अनेक शाळांमधून देखील गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. वैद्यकीय व्यावसायिकांची सुरक्षा तसंच कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्ली इथं झाली. या बैठकीच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव होते. यावेळी केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष सर्जन, व्हॉईस अॅडमिरल, एम्सचे संचालक आणि न्यूरोलॉजी विभागाचे माजी प्राध्यापक उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. समितीच्या सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सजेशन टू एनटीएफ या संकेतस्थळावर नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. तसंच राज्यांमधल्या वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुरक्षा उपायांची माहिती देण्याची विनंती आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारांना केली आहे. महाराष्ट्र राज्याला 15व्या वित्त आयोगाच्या अनुषंगानं मिळणाऱ्या निधीचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महाराष्ट्राला 401 कोटींचे थकीत अनुदान देत असल्याची माहिती वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाराष्ट्र राज्याला 15व्या वित्त आयोगाच्या अनुषंगानं सन 2023-24 हे केंद्र शासनाकडून नगरपालिका प्रशासन आणि नगर परिषदांकरता मिळणारं अनुदान थकीत होतं. या निधीअभावी नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा एकूण 421 ठिकाणी विविध विकास कार्य रखडलेली होती. त्यामुळे हा निधी मिळवून नगरपालिका आणि प्रशासन आणि नगर परिषदांकरता मिळणाऱ्या अनुदानाचा विषय मार्गी लागावा असा मुनगंटीवार यांचा आग्रह होता. राज्यातल्या राज्यसभेच्या 2 जागांवर धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेवर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळणं ही खेदजनक घटना असून हा आमच्या दैवतेचा अपमान असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. टिळक भवन इथं पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की महाराष्ट्रातील भाजप युती सरकार हे भ्रष्टाचारी आहे. शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्याचं काम ठाण्यातील नवख्या शिल्पकाराला देण्यात आलं. भौगोलिक बाबींचा अभ्यास न करता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घाईगडबडीत या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. सरकारनं कामाच्या दर्जाकडे लक्ष न देऊन महाराजांचा अपमान केला आहे असा आरोप पटोले यांनी केला. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज सकाळी मालवण राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला त्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हा एक अपघात आहे आणि त्यादृष्टीने सर्वांनी त्याकडे पाहावं. या अपघाताची चौकशी शासन नक्की करेल असं केसरकर यावेळी म्हणाले. मालवण राजकोट इथं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर 100 फुटी पुतळा उभारावा आणि इथल्या भागाचा विकास करावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं देखील केसरकर यांनी सांगितलं. मागील 5 वर्षापासून अमरावती जिल्ह्याचा विकास झालेला नाही, त्यामुळे यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदारांना जनतेनं त्यांची जागा दाखवून दिली. आता आगामी विधानसभा निवडणुकीत त्या आमदारांनाही पदाला मुकावे लागेल. त्यामुळे आधी खासदारकी गेली, आता आमदारकीही जाईल असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी राणा दाम्पत्याला दिला. काल जाधव पॅलेस इथं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी महायुतीवर तोफ डागली. देशात महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, खासगीकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळे मराठी माणूस त्यांना धडा शिकवेल. यावेळी महाविकास आघाडीला 230 पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास देखील रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला. रिपब्लिकन पक्षाला पुढे जायचं असेल तर स्वबळावर आमदार निवडून आणल्याशिवाय पक्ष बळकट होऊ शकत नाही, त्यामुळे पक्ष बळकट करण्यासाठी शिस्त पाळा, सर्व जाती धर्मियांना सोबत घ्या, लोकांचा विश्वास जिंकून विधानसभेत आपले लोक निवडून आणा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. पुणे इथल्या बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात तिसऱ्यांदा केंद्रीय राज्यमंत्री झाल्याबद्दल आठवले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहरातर्फे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेसाठी एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करावं अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी यंदाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती. आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबन करू असं उत्तर सभागृहात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं होतं. त्यानुसार शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे सहसचिव यांनी कल्पना चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित केलं आहे. चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात चव्हाण 3 वर्षापूर्वी रुजू झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणं निलंबित ठेवली जात होती. चव्हाण यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम 1979 नियम 10 अन्वये दोषी ठरवण्यात आलं होतं, मात्र पुढे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. सदर प्रकरणाबाबत आमदार अडबाले सतत पाठपुरावा करीत होते. विदर्भातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात हलगर्जीपणा आणि अनियमितता करणारे शिक्षणाधिकारी आणि अन्य अधिकारी यांची यापुढेही गय केली जाणार नसल्याचं नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितलं आहे. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार रजनीताई पाटील यांच्यासह सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य शासनामार्फत पुष्पचक्र अर्पण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस दलातर्फे त्यांना हवेत 3 फैरी झाडून अंतिम सलामी देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कार्याला उजाळा दिला. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. महाराष्ट्रात बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं नेमलेल्या शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष त्यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला आहे. या अहवालातील निरीक्षण तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. दोषी ठरलेल्यांना पाठीशी घातलं जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी मोबाईलवर पॅनिक बटन देता येईल, त्यासाठी महिला आणि बालविकास तसंच गृह विभागामार्फत निर्णय घेण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षासाठी प्राप्त यादीनुसार 503 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आता हक्काचं घरकुल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अकोला, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ वगळता संपूर्ण विदर्भ विजांच्या कडकडाटासह वादळाचा येलो अलर्ट उद्यासाठी जारी करण्यात आला आहे. 31 तारखेपर्यंतसाठी हा इशारा देण्यात आला असून याशिवाय पूर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं नव्या सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र सरकारच्या www.pgportal.gov.in या पोर्टलवर नागरिक तक्रार दाखल करू शकतात. ही एकल खिडकी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मंत्रालय विभागांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून हे अधिकारी या तक्रारींचं वर्गीकरण करतील आणि प्रलंबित खटल्यांच्या निपटाऱ्यावर देखरेख ठेवतील. प्रत्येक मंत्रालयासाठी एक समर्पित तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून 21 दिवसात प्रत्येक तक्रारीचं निवारण करणं आणि सर्व विभागांची तक्रार निवारणाचा वेळोवेळी आढावा घेणं अनिवार्य आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आज राज्यभरात दहीहंडीचा थरार. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत संपन्न. विविध भागधारकांना सूचना देण्याचं आवाहन. महाराष्ट्राला 15व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार 401 कोटींचं थकीत अनुदान जारी झाल्याचं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. आणि चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित, विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले यांच्या तारांकित प्रश्नानंतर कारवाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.